परमपूज्य बाईजी आईंची नातसून तीर्थरूप चिमणाबाईंची सून श्रीमती गुलाब अरविंद प्रधान यांनी गायलेली श्री शीतळादेवी स्तुती।
आई मातो श्री शीतळादेवीचे चरणी मी नमिते, असो कृपातव बालावरती प्रार्थना मी करीते। चंपा दुर्गा गजराबाई बाई यशवंती, नायकीण बाई बाई धाकट्या शीतला देवीती। सप्तास्रांचे बंधू गवळी दादा हे असती, पिवळा पीतांबर वेळुहाती मुकुट डोईवरती। आजूबाजूला धेनू चरती पक्षी बहु उडती, उद्यानामध्ये नाना पुष्पे दादा तोषविती। आनंदाने खेळत असता श्रवणी नाद आला, भक्त आपुला संकटी आहे आर्जवितो मजला। अश्वपाळासी वर्दी देऊनी वारू मागविला, सप्तास्रांसी भक्तजनांचा निरोप कळविला। मीणा सजुनी तयार झाला बाया आत बसल्या, पुढे दादांची स्वारी निघाली हातीच्या बुक धरिला। चल चल अश्वा भक्तगृहाकडे अडवू नको आता, आम्हा वाचुनी भक्त तारण्या नाही दुजा त्राता। वारू चालला मेणा निघाला भक्तगृहा आला, दर्शन देऊनी प्रसाद रुकुनी भक्ता तोषविला। आई आई दर्शन द्यावे प्रयत्न बहु केला, कीवन आली हृदयी धरण्या आपुल्या बाळाला। चुकले बालक शासन करते मग हृदयी धरिते, आई वाचुन कोणा सन्मुख बाळ उभे राहते। ऐकून बाळाची ही विनंती जणी घेता धाव, दिधले दर्शन धरिले हृदयी अशी तूच माय। कलियुगामधि सत्व राहिले शीतला देवीचे, सत्वर येऊनी दुःखे हरती जे स्मरती त्यांचे। आनंदी आनंद करावा इच्छा हीच मनी, सांभाळी बायानो अपुला दासली न चरणी। सप्तास्रांचे बंधू दादा चेऊली बसती, भक्तजनांचे महादुखातून रक्षण ते करीती। आई मातो श्री शीतळा देवीचे चरणी मी नमिते, असो कृपातव बालावरती प्रार्थना मी करीते। असो कृपातव बालावरती प्रार्थना मी करीते।